नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. कौशल्य वाढलं की देश आत्मनिर्भर होतो, निर्यात वाढली की रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होते. त्यामुळं कौशल्यवृद्धीसाठीच्या पीएम सेतू योजनेमुळं देशातील युवावर्ग जगाच्या कौशल्य मागणीशी जोडला जाईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. युवक केंद्रित अशा शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध उपक्रमांचं काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभात अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकासाला भारताचं प्राधान्य असून देशाला प्रगतीपथावर नेण्यामध्ये युवकांचं सामर्थ्य कामी येणार असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय यांनी आत्मनिर्भर भारताच्या कार्यशाळा असून देशात उत्पादकता, रोजगार, संरक्षण क्षेत्रात उत्पादकता वाढली आहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगार वाढला आहे आणि याचा लाभ भारताच्या युवाशक्तीला होत आहे असंही मोदी म्हणाले. वित्तीय अर्थव्यवस्थेतल्या विविध क्षेत्रात सर्वसामान्यांच्या असलेल्या बेवारस आर्थिक मालमत्तेचा जलद निपटारा करण्यासाठी आपकी पूंजी आपका अधिकार या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते गुजरातच्या गांधीनगर इथं झाला. या मोहिमेमुळे कायदेशीर दावेदारांना बेवारस ठेवींचा योग्य परतावा मिळण्यास हातभार लागणार असल्याचं त्या म्हणाल्या. या मोहिमेतून संबंधित कायदेशीर दावेदारांना बेवारस ठेवींचा योग्य परतावा मिळण्यास हातभार लागेल असं त्यांनी नमूद केलं. बँकांसह अन्य आर्थिक संस्थांमध्ये 2.25 लाख कोटींहून जास्त दावा करण्यात न आलेली रक्कम पडून आहे. आधार कार्डाच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं वय 7 ते 15 वर्षांच्या आतील मुलांसाठीच्या जैवमितीय आधार बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्याचं शुल्क येत्या 1 वर्षासाठी माफ केलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निवेदनानुसार या वयोगटातील अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावतीकरणासाठीचं शुल्क माफ करण्याच्या प्रक्रियेला या 1 ऑक्टोबरपासूनच सुरुवात झालेली आहे. राज्यात हवामानशास्त्र विभागानं आज अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चक्रीवादळाबद्दल सूचित केलं आहे. त्यामुळे मुंबईसह परिसरात येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत ढगांच्या कडकडाटासह वीज आणि जोरदार वारे वाहतानाच पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवात उद्या आणि परवा कोजागिरी तसंच अश्विनी पौर्णिमेच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांच्या होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. राज्यासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येणारी प्रवासी वाहनं तसंच पायी चालत दाखल होणारे भाविक यांच्या एकंदर सुरक्षिततेसाठी प्रशासनातर्फे असा निर्णय घेण्यात आला असून हा बदल परवा मंगळवारी रात्रीपर्यंत लागू राहणार आहे. माओवाद्यांनी हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं, सशस्त्र संघर्षाच्या मार्गावर चालणाऱ्यांना सुरक्षा दलांकडून होणाऱ्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सूचित केलं आहे. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं काल आयोजित बस्तर दसरा लोकोत्सवात ते बोलत होते. देशाला येत्या 31 मार्च 2026 पर्यंत डाव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्यांपासून मुक्त करणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. नवी दिल्लीत आयोजित जागतिक पॅरा अॅथलेटिक्स करंडक या अपंगांसाठीच्या स्पर्धेत भारतानं काल 3 पदकांची कमाई केली. स्पर्धेत आता भारताची पदक संख्या 18 झाली आहे. यामध्ये 6 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य पदकं आहेत. ही भारताची आतापर्यंतची ऐतिहासिक कामगिरी ठरत आहे. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत रंगणार आहे. श्रीलंकेतल्या कोलंबो इथं प्रेमदासा स्टेडियममध्ये दुपारी 3 वाजता हा सामना होणार आहे. पाकिस्तान बरोबर आतापर्यंत झालेल्या सर्व प्रकारच्याच सामन्यांमध्ये भारताच्या महिला संघानं 27 पैकी 24 सामने जिंकलेले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.